आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली. भिवंडी पोलिसांची तिघांना अटक. विरोधकांची चौकशीची मागणी. पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरे यांची यवतमाळच्या सभेत जोरदार टीका. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा करवाढ नसलेला 6,202.99 कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर. आता सविस्तर बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी दिल्लीहून टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्र घेऊन भिवंडीत आले होते आणि ते सुमारे 1.5 कोटी रुपयात विकण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. राज्यभरातील 1,028 केंद्रांवर उद्या आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता टीईटी पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय घेता येत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला. पेपरफुटीमागील रॅकेट आणि त्याला मिळणारं कथित राजकीय संरक्षण उघड करण्याची गरज असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे. यवतमाळ इथं आयोजित जाहीर सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट भाजपा आणि पक्षांतर केलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षांतरापूर्वी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सभेत दाखवत त्यांनी संजय देशमुख यांनी जनादेशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले तरी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचा दावा त्यांनी केला. जोपर्यंत शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत कुणीही कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपवू शकत नाही असंही ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी स्पष्ट केलं.
की जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपू शकणार नाही आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही एवढं एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
विकास निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. राम मंदिर शेतकरी पीक विमा आणि संविधानाच्या मुद्द्यांवरूनही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. राम मंदिरातील देणग्यांचा हिशोब जाहीर करण्याची मागणी करत या विषयावर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत सरकारला जाब विचारण्याचं आवाहन त्यांनी केलं. सभेच्या शेवटी गद्दारी करणाऱ्यांना आगामी काळात जनतेनं जाब विचारावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिल्लीतील राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पाहून शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरक संदेश मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेअंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागडच्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हरियाणातील रेल्वे रुळांवरून आज देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे यशस्वीरित्या धावली आहे. भारतीय रेल्वेनं आज देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान प्रामुख्यानं रेल्वेच्या आपत्कालीन ब्रेक यंत्रणेचं अंतर आणि वेगातील संतुलन या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्राची उत्पादन उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या वीरपत्नी वीरमाता तसंच कायदेशीर वारसादारांना शासकीय शेतजमिनीच्या हस्तांतरणाच्या वेळी मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं मंजूर केला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता वीरमाता वीरपत्नी आणि शहीद कर्मचारी अधिकाऱ्यांच्या परिवारातील कुठल्याही वारसदारांना स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, मुद्रांक शुल्क लागणार नाही.
या निर्णयामुळे शहीदांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून यापूर्वी त्यांनाही मुद्रांक शुल्क भरावं लागत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी विमानानं प्रवास करण्याचा आदर्श घालून दिल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनीही त्याच पद्धतीनं प्रवास केल्याचं बावनकुळे यांनी स्वागत केलं. विमान प्रवासादरम्यान प्रत्येक वेळी राजकीय चर्चा होतेच असं नाही असं ते म्हणाले. नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 6,202.99 कोटी शिल्की अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांनी आज महापौर नीता ठाकरे यांच्याकडे सादर केला. या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणताही नवीन कर न लावता विकास कामांवर भर देण्यात आला आहे. नाग नदी प्रदूषण मुक्तीसाठी कर्ज रोख्यांद्वारे 200 कोटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्यात येणार असून 200 क्रीडांगणांच्या विकासाचं उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. याशिवाय पे अँड पार्क योजना, महापौर माहेर योजना, स्मार्ट प्रभाग, बुनकर आणि मारबत महोत्सव तसंच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शताब्दी संग्रहालय उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महापौर हर्ष मुस्कान योजना, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 12 नव्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि 12 मनपा शाळांच्या पुनर्बांधणीवरही भर देण्यात आलाय. पर्यटनाला चालना देण्यासाठी #visitnagpur पुस्तिका, अनुभव केंद्र, अत्याधुनिक मत्स्यालय आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे. महालातील गडकरीवाडा इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात उद्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत संपर्क कार्यक्रम होईल. यावेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदनं स्वीकारतील, नागरिकांनी व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात आणाव्या असं आवाहन करण्यात आलंय. अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे पुण्यात काल आयोजित विविध स्पर्धा परीक्षात यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यासाठी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलाय. याशिवाय वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट, तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली, भिवंडी पोलिसांची तिघांना अटक, विरोधकांची चौकशीची मागणी, पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरे यांची यवतमाळच्या सभेत जोरदार टीका, शहीद जवानांच्या कुटुंबियांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण दिलासा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती आणि नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा करवाढ नसलेला 6,202.99 कोटी रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.